इमारतींचा पुनर्विकास व करदायित्व। नमस्कार मित्रहो, सध्या अनेक ठिकाणी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प जोरात सुरू आहेत। याबाबत आपल्याला आयकर भरावा लागेल का व लागला तर तो कसा लागेल याविषयी सर्वसामान्य फ्लॅट धारकाच्या किंवा गाळे धारकाच्या मनात काही प्रश्न असतात, त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे। मुद्दा पहिला, निवासी फ्लॅट धारकाचे करदायित्व। पुनर्विकासाच्या व्यवहारात सर्वसामान्यपणे विकसक हा निवासी फ्लॅटच्या बदल्यात फ्लॅट बांधून देत असतो। हा फ्लॅट वाढीव आकाराचा किंवा खोल्यांचा असू शकतो। या संदर्भात आयकर कायदा कलम 45 उपकलम 5 अ खाली हा व्यवहार करपात्र आहे। मात्र हा व्यवहार ज्या वर्षी कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजेच भोगवटा पत्र मिळाले त्या वर्षी करपात्र होईल व मोबदल्याची किंमत ही त्या सदस्याच्या प्रकल्पामधील हिश्याची मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटीसाठी धरली जाणारी रक्कम मोबदला म्हणून धरली जाईल। या व्यवहारात फ्लॅटच्या बदल्यात फ्लॅटशिवाय काही रोख रक्कम मिळाली असल्यास ती मोबदल्यात वाढवली जाईल। अशा रीतीने मोबदला ठरवल्यानंतर मूळ फ्लॅटची अनुक्रमित खरेदी किंमत इंडेक्स कॉस्ट या मोबदल्यातून वजा करून भांडवली नफा काढला जाईल। मूळ फ्लॅटची खरेदी 1 एप्रिल 2001 पूर्वीची असल्यास 1 एप्रिल 2001 रोजीची मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटीसाठी धरली जाणारी किंमत वजावट म्हणून घेता येईल। मात्र मूळ फ्लॅटची खरेदी 2 वर्षांपेक्षा जुनी नसेल तर मात्र इंडेक्सेशन मिळणार नाही, कारण होणारा नफा अल्प मुदतीचा भांडवली धरला जाईल। वर म्हटल्याप्रमाणे 2 वर्षांहून अधिक काळानंतर केलेल्या फ्लॅटच्या विक्रीवर दीर्घ मुदतीचा भांडवली नफा होईल। मात्र हा नफा आयकर कायदा कलम 54 खाली फ्लॅटमध्ये गुंतवणूक झाल्याने करमुक्त गणला जाईल। मात्र यासाठी नवीन फ्लॅट 3 वर्षांच्या आत न विकण्याची काळजी घेणे आवश्यक आहे। तसेच पुनर्विकासाआधी 2 वर्षांपेक्षा कमी काळ धारण केलेल्या फ्लॅटवरील नफा हा अल्प मुदतीचा भांडवली नफा गणला जाईल, त्यामुळे कलम 54 फायदा मिळणार नाही। विकसकाने दिलेले भाडे किंवा हार्डशिप अलाउन्स। पुनर्विकासाच्या व्यवहारात विकसक फ्लॅट धारकास इमारत पाडल्यापासून नवीन इमारत बांधून राहण्यायोग्य होईपर्यंतच्या कालावधीचे भाडे देत असतो। तसेच काही बाबतीत हार्डशिप अलाउन्स म्हणून काही रक्कम दिली जाते। या रकमा भांडवली जमा कॅपिटल रिसिट्स म्हणून गणल्या जातील व कोणताही आयकर लागणार नाही। याचप्रमाणे फ्लॅट धारकास सोसायटीला मिळणारा कॉर्पस फंड कॅपिटल रिसीट गणली जाईल व त्या रकमेवर आयकर लागणार नाही। दुकान ऑफिस व्यावसायिक गाळेधारकाचे करदायित्व। कलम 54 सूट निवासी मालमत्तेसाठी असल्याने दुकानाच्या बदल्यात दुकान मिळाल्यास ही सूट मिळणार नाही। अशा परिस्थितीत कायद्यातील तरतुदींप्रमाणे दीर्घ मुदतीचा भांडवली नफा ठरवून कर भरावा लागेल। मात्र व्यावसायिक मालमत्तेवर घसारा घेतला असल्यास कलम 50 प्रमाणे अल्प मुदतीचा भांडवली नफा होऊ शकतो। सदर परिस्थितीत जुने दुकान जाऊन नवीन ब्लॉक ऑफ ॲसेट्समध्ये समाविष्ट होत आहे, त्यामुळे ब्लॉक संपुष्टात येत नाही व कोणताही अल्प मुदतीचा भांडवली नफा होणार नाही व करदायित्व येणार नाही। मात्र घसारा घेतला नसल्यास करदायित्व येईल। इमारतींचा पुनर्विकास व करदायित्व। या लेखाचे लेखन CA आशय हुल्याळकर, पुणे।